कोविड 19 अनलॉकिंग प्रक्रिया अब पूरे देश में शुरू हो गई है। ऐसे में अपने घरों से बाहर तभी निकलें जब बहुत आवश्यक हो।
हेलो
गुजरा साहब नमस्कार। अमित गुजराती सर आर्यवर्त मधून बोलतो आहे। हा म्हटलं सर काही झालं डिसिजन?
नाही सर माझ्या सॅलरीमध्ये बसत नाही एवढं।
बरं 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 काय म्हटलं काय काही अरेंजमेंट केलं असतात ते चांगला फ्लॅट होऊन गेला असता।
माझ्या बजेट मध्ये बसत नाही ना ते सगळं पूर्ण माझा पगार कुठे जातो उद्या घर शिक्षण दवाखाने काय निघालं तर मग ते आवड होऊन जाते।
बरं
बरं
ठीक आहे ठीक आहे ओके।